परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। गुढीपाडव्या निमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मी प्रतीक चिपळूणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याच्या सेवेची संधी मला मंडळांनी दिली त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो। आज गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा, प्रभू रामचंद्र आणि सीतामाई 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येमध्ये परत आले तो हा दिवस। रामचंद्रांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला। रावण वध आणि सीतामाईंची सुटका एवढ्यापुरताच हा आनंदोत्सव नव्हता, तर हा धर्माचा विजय होता। परमार्थिकदृष्ट्या हा आनंदोत्सव साजरा करणं म्हणजे रामचंद्रांचं चरित्र आपल्या जीवनाला लावून बघणं। रामचंद्रांच्या कथेइतकी सुंदर मनमोहक कथा या जगात खरोखरच नाही। गोस्वामी तुलसीदास म्हणतात, रामकथा के मिती जग नाही। सर्व संतांनाही या एका दिव्य चरित्राकडे बघून आपलं जीवन कृतार्थ परिपूर्ण करून घ्यावंसं वाटलं। स्वामी माधवनाथांचं प्रभू रामचंद्रांवरचं प्रेम आपण सर्वांनी बघितलेलं आहे। मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचं साक्षात साकार दर्शन म्हणजे भगवान श्रीराम आहेत। ज्यांच्या जीवनात खूप पराक्रम आहे तरीही ते मर्यादाशील आहेत, धर्मज्ञ आणि कृतज्ञ आहेत। अशा पुरुषोत्तमाची ही चरित्रगाथा आहे। ही कथा म्हणजे भगवंतांचं मानवी लीलाचरित्र आहे। म्हणूनच हे चरित्र आपल्याला जास्ती जवळचं आहे आणि अनुकरणीय आहे। या अनुकरणातच समाधान आणि खरा आनंद आहे असं सर्व संतांचं आपल्याला कळकळीने सांगणं आहे। महर्षी वाल्मिकींनी रचलेलं वाल्मिकी रामायण ही आपल्या सर्वांना मिळालेली या चरित्र ग्रंथाची खाण आहे। या कार्यक्रमात आपण प्रभू रामचंद्रांचं चरित्र वाल्मिकी रामायणातील प्रसंगांच्या आधारे पाहणार आहोत। रावणाची आणि लंकेची पार्श्वभूमी पाहणं ही रामचरित्र ऐकण्याची पूर्वतयारी आहे। रावण हा एक तपवान श्रेष्ठ योद्धा होता, पण या तपाचा आणि युद्ध कौशल्याचा उपयोग तो कुकर्मांसाठी करत होता। रावण ही एक व्यक्ती नसून एक वृत्ती होती जी लंकेच्या बहुतांश लोकांमध्ये सामावली होती। गोस्वामींनी लंकानगरीचं वर्णन देहनगरी असं केलं आहे। नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सांपत्तिक स्थिती यामध्ये लंकेतील जनता सधन आहे, पण त्याचबरोबर ही जनता भोगवाद चंगळवाद यात गुंतलेली आहे। आपली ही स्थिती काहीतरी लंकेतल्या लोकांसारखी होते। आपल्या हातात असलेल्या साधनांमधून क्वचित आपला देहाभिमान बळावतो, क्रोध मोह आळस यांच्या बंदिवासात आपणही अडकतो। या बंदिवासातून सुटका करून घेण्यासाठीच आपण रामचरित्र ऐकणार आहोत। यानंतर सद्भक्त निशा दाते राम गावा राम ध्यावा हे सामूहिक भजन सादर करेल, आपणही तिचा पाठवाट म्हणूयात।
श्रीराम राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुण गान रघुरायाचे गुण गान राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा मंगळाचे जे मंगळ मंगळाचे जे मंगळ राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी रामदास अभिमानी राम गावा राम ध्यावा 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 राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा
श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेकाचा आदला दिवस होता. सर्वच जण अतिशय आनंदात होते. मात्र याच वेळी मंथरा कैकईचे कान भरते आणि कैकई दशरथ महाराजांकडे दोन वर मागते. त्या दिवशी रात्रभर महाराज दशरथ कैकईला परोपर विनवत असतात की तू हे असे करू नकोस. मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. दुसरा दिवस उजाडल्यावर कैकई सुमंत्रांकरवी श्रीरामांना निरोप पाठवते. महाराजांना अशा स्थितीत पाहून श्रीराम त्यांना विचारतात, काय झाले तुम्हाला? तेव्हा कैकई माता म्हणते, मी काल यांच्याकडे दोन वर मागितले, त्यात एवढे नाराज व्हायला काय झाले? तेव्हा प्रभू कैकई मातेला म्हणतात, तू कुठले वर मागितलेस? तेव्हा कैकई माता म्हणते, पहिल्या वरानुसार आज तुझा नसून श्री भरताचा राज्याभिषेक व्हावा. त्यावर रामचंद्र म्हणतात, हे तर अगदी तू माझ्या मनासारखे बोललीस. आमच्या चौघाही भावांचा संस्कार एकत्र झाला, मात्र माझा राज्याभिषेक हा एकट्याचाच का? याने माझी काल अतिशय घालमेल होत होती. श्री भरत हा माझ्यापेक्षा अधिक योग्य आहे. ही गोष्ट तू दिली म्हणून समज, दुसरा कुठला वर मागितलास? तेव्हा कैकई माता म्हणते, तू पुढील 14 वर्ष वनवासी म्हणून दंडकारण्यात जीवन व्यतीत करावेस. त्यावर रामचंद्र म्हणतात, हे पण अगदीच माझ्या मनासारखे झाले. माझ्या गुरुदेवांनी सांगितले होते की तू साधूंची सेवा करावीस. तू किती चांगली संधी दिलीस मला. यानंतर श्री रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाता वनवासी प्रस्थान करतात. मात्र अयोध्येमध्ये दशरथ महाराजांचे पुत्रवियोगाने निधन होते. रामचंद्र दंडकारण्यात असतानाचा प्रसंग आहे. एकदा रामचंद्र आणि सीतामाता वनातून चालत असतात. त्याला सीतामाता रामचंद्रांना विचारते, आपण जेव्हा वनवासी म्हणून जीवन व्यतीत करायचे ठरवले त्याला तुम्ही राजवस्त्र अलंकार या सगळ्याचा त्याग केलात, मात्र हे धनुष्य का सोबत आणलेत? त्यावरती रामचंद्र तिला एका टेकडीकडे बोट करून दाखवतात. ते पाहून सीतामाता अतिशय व्यथित होते. ती टेकडी माणसांच्या हाडामासांची बनलेली असते. रामचंद्र तिला म्हणतात, या दंडकारण्यामध्ये अनेक राक्षस आहेत की जे या साधूंची हत्या करतात आणि त्याने ही टेकडी तयार झाली आहे. तर सीतामाता म्हणते, पण यात या साधूंचा काय दोष आहे? त्यांचे संरक्षण करणारे जगात कोणीच नाही का? मग क्षत्रिय कशाच जन्मास आले? तर रामचंद्र हसून म्हणतात, अगं पण या राक्षसांकडे इतकी शस्त्र आहेत, ते क्षत्रिय येऊन काय करणार? मग सीतामाता म्हणते, पण इतकी शस्त्र असली म्हणून काय झालं? क्षत्रियांकडे धनुष्यबाण आहे, त्यांनी तो घेऊन यावा आणि यांचा सर्वनाश करावा. तर रामचंद्र आपले कोदंड उचलून म्हणतात, म्हणूनच मी हे कोदंड वनातून घेऊन हिंडत आहे. या साधूंना त्रास देणाऱ्या पातकांचा वध करावा म्हणून तप करताना पण मी हे धनुष्य माझ्या बरोबर ठेवत आहे. श्रीरामचंद्रांचे कोदंड हे एक तत्वज्ञानच आहे. रामचंद्रांनी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग केला, मात्र शेवटपर्यंत त्यागली नाही अशी एकमेव गोष्ट म्हणजे शस्त्र. युद्ध करणे हे क्षत्रियांचे स्वधर्म पालन आहे आणि तो त्यांच्यासाठी एक तपच आहे. आता दीप्ती धोंडफळे जय जय प्रभू हा अभंग सादर करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जय जय प्रभु कमलवदन कमललोचनारामा. जय जय प्रभु कमलवदन कमललोचनारामा कमललोचना. पितृवचन प्रतिपालन घोर विपिन पर्याटन. पितृवचन प्रतिपालन घोर विपिन पर्याटन. आदिनाथ धनुभंजन आदिनाथ धनुभंजन सत्वपायणा रामा कमललोचना. क्रूरदैत्य निदायण कुंभकर्ण हिरावण. क्रूरदैत्य निदायण कुंभकर्ण हिरावण. क्षात्रधर्म प्रतिपालन क्षात्रधर्म प्रतिपालन. धैर्य वीर्य दारामा कमललोचना. जय जय प्रभु कमलवदन कमललोचना रामा कमललोचना. शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुल रक्षण. शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुल रक्षण. गुरुवशिष्ठ वचन शरण गुरुवशिष्ठ वचन शरण. आत्मध्यान दा रामा कमल लोचना तारी तारिया दीना तारी तारिया दीना नित्य ये तपद शरण माधव करी तव ध्याना माधव करी तव ध्याना गात तव गुण रामा कमल लोचना जय जय प्रभु कमल वदन कमल लोचना रामा कमल लोचना कमल लोचना कमल लोचना।
प्रभू ज्या दंडकारण्यात राहत आहेत तिथेच रावणाची प्रचंड सेना आणि त्याची बहीण शूर्पणखा राहत आहे। शूर्पणखा अयोध्येतील दोन रूपसंपन्न शौर्यवान अशा राजकुमारांची बातमी जाते। शूर्पणखा या दोघांनाही लग्नाची मागणी घालते। प्रभू आणि लक्ष्मण थेट नकारही देत नाहीत आणि होकारही देत नाहीत। यामुळे शूर्पणखा चिडून सीताबाईंवर आक्रमण करते। रामचंद्र हे राजनीतीमध्ये अत्यंत कुशल आणि धुरंधर आहेत। महर्षी विश्वामित्रांच्या तालमीत ते तयार झाले आहेत। ते लक्ष्मणांना शूर्पणखेला ठार मारण्याऐवजी तिचे कान नाक कापण्याचा सल्ला देतात। शूर्पणखेचं निमित्त करून रावणाला आव्हान देण्याचा रामचंद्रांचा हा मानस आहे। यानंतर शूर्पणखा रावणाकडे कांगावा करते आणि रावणाच्या मनात सीतामाईंबद्दल लालसा निर्माण करते। रावण अहंकारापोटी आणि लालसेपोटी एक योजना आखतो। तो मारीचाला सांगतो, तू एका सुंदर मृगाचं रूप धारण कर आणि मी रामाची परीक्षा घेईन। जर रामांनी तुला ओळखलं तर राम बुद्धिमान आहेत असं समजून मी परत येईन, पण जर का त्यांनी तुला नाही ओळखलं तर तू दूर जा आणि मी सांगतो तसा तू आवाज काढ। ठरल्याप्रमाणे मारीच त्या मृगाचं रूप घेऊन पर्णकुटीत येतो। त्याला पाहून सीतामाता श्री रामांना ते हरण पळवून आणण्याचा आग्रह करतात। तेव्हा लक्ष्मण रामांना सांगतात, हा राक्षस आहे, तुम्ही जाऊ नका। वास्तविक पाहता जी गोष्ट लक्ष्मणांनी ओळखली ती रामचंद्रांनी आधीच ओळखलेली होती। पण राजकारणात यशस्वी होण्यासाठी शत्रूचे अंदाज चुकवावे लागतात। श्रीराम मुद्दाम अज्ञान पांघरतात आणि त्या हरणाच्या मागे धावतात। श्री रामचंद्र रावणाला त्याचा बेत सफल होऊ देतात। यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण पर्णकुटीत येतात तेव्हा त्यांना सीतामाई दिसत नाहीत। रस्त्यात जटायूला भेटल्यानंतर त्यांना सीतामाईंच्या अपहरणाबद्दल कळतं। सीतामाईंच्या शोधासाठी ते दक्षिणेकडे निघतात।
भगवंत मध्येच दक्षिणेचा रस्ता सोडून मातंग ऋषींच्या आश्रमाकडे जातात। अनेक वर्षे डोळ्यात प्राण साठवून त्यांची आतुरतेने वाट बघणाऱ्या शबरीला भेटायला। सात्विक स्वभावाच्या शबरीने वयाच्या 10व्या 12व्या वर्षांची असतानाच स्वतःच्या उद्धाराविषयी मातंग मुनींना विचारले। तेव्हा मातंग ऋषी तिला म्हणाले, तुझ्या उद्धारासाठी श्रीरामचंद्र स्वतः येथे येतील। एवढ्या एका उपदेशावर दृढ विश्वास ठेवून सेवा करत राहिली। बालपण ते वार्धक्य दीर्घकाळ ती फक्त रामचंद्रांच्याच ध्यासात राहिली। दिवसाचा सर्व वेळ ती भगवत चिंतनात व्यतीत करत असे। रामचंद्रांची भेट एवढी एकच इच्छा मनात ठेवून ती जगत होती। अखेर तो भाग्याचा दिवस आला। इतकी वर्षे ज्या सगुण रूपाचे चिंतन शबरीने केले ते दिव्य रूप साक्षात श्री रामचंद्र शबरीच्या आश्रमात आले। भाविक अंतःकरणाने तिने रामचंद्रांची पाद्यपूजा केली। श्री रामचंद्र वनवासात असताना कोणाचीही पाद्यपूजा स्वीकारत नसत, मात्र शबरीसाठी त्यांनी हा नियम मोडला। तिने दिलेली बोरं त्यांनी अतिशय आनंदाने खाल्ली। इथं बोरं ही प्रतिकात्मक आहेत, मात्र त्यामागची शबरीची निस्सीम भक्तीच श्रीरामचंद्रांना भावली. शबरीचं गुणवर्णन श्रीरामचंद्रांनी केलं आहे. त्यात ते तिला भक्तीच्या 9 प्रकारांचा उपदेश करतात आणि शेवटी म्हणतात, हे 9 प्रकार तुझ्यात पूर्णत्वाने भरलेले आहेत. यानंतर शबरी प्रभू रामचंद्रांचं रूप डोळ्यात साठवत अग्निसमाधी घेते. भक्तवत्सल रामचंद्र पुढे ऋष्यमुख पर्वताकडे प्रस्थान करतात. आता कैवल्य पेंडसे राम सुमिर मन हे भजन सांगेल, आपण त्याच्या पाठोपाठ म्हणूयात.
श्रीराम राम सुमिर मन, राम सुमिर मन,
राम सुमिर मन,
राम सुमिर मन, राम सुमिर मन, राम सुमिर मन, राम राम सुमिर मन, राम श्री रघुनंदन दशरथ नंदन, जानकी वल्लभ दशरथ नंदन, श्री रघुनंदन दशरथ नंदन, रामचंद्र श्री राम, 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 भज मन साई राम राम, भज मन साई राम, भज मन सीता राम राम, भज मन सीता राम, भज मन साई राम राम, भज मन साई राम, भज मन सीता राम राम, भज मन सीता राम, भज मन साई राम राम, भज मन साई राम, भज मन साई राम राम, भज मन साई राम, भज मन सीता राम राम, भज मन सीता राम, राम सुमिर मन, राम सुमिर मन, राम सुमिर मन, राम
सुमिर मन,
श्री रघुनंदन दशरथ नंदन, रामचंद्र श्री राम, रामचंद्र श्री राम, रामचंद्र श्री राम भज मन साई राम राम भज मन साई राम भज मन साई राम राम भज मन साई राम भज मन राधे श्याम श्याम भज मन राधे श्याम भज मन सीता राम राम भज मन सीता राम भज मन साई राम राम भज मन साई राम भज मन सीता राम राम भज मन सीता राम भज मन साई राम राम भज मन साई राम भज मन साई राम राम भज मन साई राम भज मन साई राम राम भज मन साई राम भज मन सीता राम राम भज मन सीता राम भज मन साई राम राम भज मन साई राम राम सुमिर मन राम सुमिर मन राम सुमिर मन राम
सुमिर मन राम
श्री राम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमातून बाहेर पडतात आणि सीतेच्या शोधार्थ ऋषमुख पर्वताकडे प्रस्थान करतात. तेथे सुग्रीव आणि श्रीरामचंद्र यांची भेट होते. ठरल्याप्रमाणे दोघेही वालीवध करायचा निश्चित करतात. सुग्रीव किष्किंधेमध्ये जाऊन वालीला युद्धासाठी आव्हान देतो. वाली बाहेर आल्यावर सुग्रीव आणि वाली यांच्यात भीषण युद्ध सुरू होते. त्याचवेळी प्रभू ताडवृक्षाच्या आडोशाला उभे राहतात आणि वालीचा बाणाने वध करतात. धरणीवर कोसळलेला वाली त्यांना म्हणतो, रामा तू माझ्या समोर ये, आमच्या भावाभावांच्या युद्धात तू माझ्यावर अडून बाण सोडणे योग्य नाही. श्रीरामचंद्र अतिशय शांतपणे वालीच्या समोर जातात आणि त्याला म्हणतात की सुग्रीवाने परस्पर राज्याभिषेक करून घेतला हे चूक आहे का बरोबर यात मला पडायचं नाही, पण म्हणून सुग्रीवाची संपत्ती जप्त करणे, त्याची पत्नी आपली पत्नी म्हणून घरात ठेवणे याचा तुला अधिकार नाही आणि मी येथे धर्मस्थापनेसाठी आलो आहे. युद्ध करणं ही निराळी गोष्ट आहे, पण मी तुला येथे शिक्षा करण्यासाठी आलो आहे आणि शिक्षा करताना कसं मारू हे विचारायचं नसतं. अयोध्येचे महाराज दशरथ यांनी अश्वमेध यज्ञ केला होता आणि त्यानंतर तो कोणी केला नाही, त्यामुळे अयोध्येचे चक्रवर्तीत्व हे अजूनही अबाधित आहे. तेव्हा मी कोण असं विचारशील तर मी अयोध्येचा दूत आहे आणि यासाठी मी येथे न्यायाची स्थापना करण्यासाठी आलो आहे. यानंतर वाली प्रभूंना शरण जातो आणि तो म्हणतो की मला माझा अपराध ही शिक्षा सर्व मान्य आहे. शेवटच्या क्षणी वाली प्रभूंना म्हणतो की तुम्ही मला एक वचन द्या, येथून पुढे माझ्या पुत्राचा अंगदाचा तुम्ही सांभाळ कराल. वालीच्याही ही गोष्ट लक्षात येते की प्रभू रामचंद्र चुकून सुद्धा कुणावरही अन्याय करू शकत नाहीत, म्हणूनच अंगदाची सर्व जबाबदारी त्यांनी प्रभूंवर सोपवली. आता श्रेयस जोगळेकर राम का गुणगान हा अभंग सादर करेल.
राम का गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम के गुण, गुण चिरंतन राम के गुण, गुण चिरंतन राम, राम 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 के गुण, गुण चिरंतन राम के गुण, गुण चिरंतन राम, गुण सुमिरन रतन धन राम, गुण सुमिरन रतन धन, मनुजता को कर विभूषित मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन भूप सुखकर, सुजन रंजन भूप सुखकर, राम आत्मा राम, आत्मा राम का सम्मान करिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम।
वालीवधानंतर जानकी मातेला शोधण्यासाठी तसंच लंकेतील परिस्थिती समजून घेण्यासाठी हनुमंतांच्या नेतृत्वाखाली वानरांची एक विशेष फौज तयार करण्यात आली। हनुमंत 100 योजनांचा सागर पार करून लंकेमध्ये गेले। जानकी मातेंशी त्यांनी संवाद साधला। रामचंद्रांची खुशाली त्यांनी सीताबाईंना कळवली। वानरसेनेची लंकेवरील स्वारीची योजना सांगून सीताबाईंच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला। लंका दहन करून लंकेतील बेफिकीर आणि अहंकारी लोकांना वानरसेनेचं सामर्थ्यही दाखवून दिलं। ही सर्व कामगिरी करून हनुमंत परतले आहेत। भगवती जानकींची अवस्था, त्यांनी दिलेले निरोप हे सर्व ऐकताना पत्नी वत्सल भगवंतांच्या नेत्रातून घळाघळा अश्रू वाहत आहेत। हा प्रसंग फार भावुक आहे। हनुमंत श्री रामचंद्रांसमोर हात जोडून उभे आहेत। प्रभू रामचंद्र हनुमंतांना म्हणतात, एकेकस्य उपकारस्य प्राणान दास्यमी ते कपे, शेषाणाम उपकाराणाम भवामी ऋणिनो वयम। हनुमंता, सर्वदा मी तुझ्या ऋणात राहीन, तुझ्या उपकारांची परतफेड मला करताच येणार नाही। सर्व सेना मंत्र्यांसमोर प्रभू हनुमंतांचं गुणगान गातात। ही स्तुती ऐकताना हनुमंत क्षणभर रोमांचित होतात। भगवंतांच्या कुठल्या तरी सेवेला आपण पात्र झालो असा अहंकार तर आपल्या मनात येत नाही ना, हा विचार हनुमंतांच्या मनाला स्पर्शून जातो। पण पुढच्या क्षणाला प्रभू रामचंद्रांच्या चरणी ते कोसळतात। स्वतः गुणाधीत असलेले प्रभू रामचंद्र आपल्या शिष्याच्या गुणांची स्तुती करतात आणि या स्तुतीचा कुठलाच अहंकार त्यांच्या सत्शिष्याच्या सेवाभावाला स्पर्शतही नाही। यानंतर सद्भक्त प्रणव भवाळकर श्री रामचंद्र कृपाळू भजमन या अभंगाचं गायन करेल।
श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्। श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्। नवकञ्जलोचन कञ्जमुख करकञ्जपदकञ्जारुणम्। श्रीराम श्रीराम कन्दर्पगणितमितछवि नवनीलनीरदसुन्दरम्। कन्दर्पगणितमितछवि नवनीलनीरदसुन्दरम्। पटपीतमानहुतडितरुचिशुचि नौमि जनकसुतावरम्। श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्। श्रीराम श्रीराम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्यवंश निकंदनम्। भज दीन बंधु दिनेश दानव दैत्यवंश निकंदनम्। रघुनन्द आनन्द कन्द कोशल चन्द दशरथ नन्दनम्। श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्। श्रीराम श्रीराम शिरमुकुटकुण्डलतिलकचारु उदारु अङ्गविभूषणम्। अजानुभुजशरचापधर सङ्ग्रामजितखरदूषणम्। श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्। श्रीराम श्रीराम इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम् इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम् मम हृदय कुंज निवास कुरु कामादि खल दल गंजनम् श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भज दारुणम् नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम् श्रीराम श्रीराम।
श्री हनुमंतांच्या लंकादहनाच्या पराक्रमानंतर लंकेतील धर्मनिष्ठ लोकांचा विवेक जागृत झाला। या धर्मनिष्ठ लोकांपैकीच एक म्हणजे रावणाचा भाऊ बिभीषण। सीतामाईंना सन्मानाने रामचंद्रांकडे पाठवावं अशी बिभीषणाची रावणाला विनंती होती। सत्तेमुळे अविचारी धर्मभ्रष्ट झालेल्या रावणाने ती फेटाळली आणि बिभीषणाचा अपमान केला। श्री बिभीषण आणि काही मंत्री लंकाद्वीप सोडून येतात। लक्ष्मण सुग्रीव आणि इतर मंत्री भगवंताशी युद्ध योजनेची चर्चा करत आहेत। शत्रू पक्षातले लोक येत आहेत हे पाहून सुग्रीव आणि लक्ष्मणांच्या मनात संशय निर्माण होतो। श्री रामचंद्र लक्ष्मणांना म्हणतात, हा जरी शत्रू पक्षातला असला तरी तो मला शरण आला आहे। हा जर धर्माला अनुसरून वागणार असेल तर मी रावण वधानंतर लंका सिंहासनावर याचा राज्याभिषेक करीन। यावर कोणीतरी प्रश्न विचारला, जर का रावणही तुम्हाला असाच शरण आला तर मग तुम्ही बिभीषणाला कसं राज्य देणार? प्रभू उत्तर देतात, जर रावणही धर्माप्रमाणे वागणार असेल तर मी भरताला समजावेन आणि आम्ही दोघं मिळून अयोध्येच्या सिंहासनावर रावणाला बसू। लक्ष्मणा रघुकुळाच्या सिद्धांताचा जीवनामध्ये स्वीकार करून जी व्यक्ती सिंहासनावर बसेल ते रामराज्यच आहे। रामराज्य हे व्यक्तीचं राज्य नाही, तत्वांचं राज्य आहे। उपभोग शून्यतेचं हे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे। रावण वधानंतर भगवंतांनी लंकेच्या सिंहासनावर बिभीषणाचा राज्याभिषेक केला आणि लंकेचं राज्य बिभीषणाला बहाल केलं।
श्रीरामचंद्रांचं चरित्र हे मला आताच्या जीवनाशी खूप जवळचं वाटतं। रामायणातील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या स्वधर्म कर्माचं उत्तम पालन करून श्रीरामचंद्रांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची भक्ती केली, सेवा केली। आपल्यासाठी आपले सद्गुरू हे आयुष्याच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांनी सांगितलंय तसं एका चौकटीमध्ये राहून प्रपंच करून परमार्थ जास्तीत जास्त करण्याचा कसोशीने आपण प्रयत्न करायला पाहिजे। यात आपली दैनंदिन साधना, केंद्रातील सेवा, उपस्थिती अशा अनेक प्रकारे त्यांचे पूजन करू शकतो। रामचरित्राचं चिंतन करताना अजून एक गोष्ट लक्षात आली की रामराज्य आणि लंका या दोन्हीमध्ये काही गोष्टी समान होत्या, जसं की सुबत्ता, बुद्धिनिश्चय, वेदविचार। मात्र रामराज्यामध्ये या सर्व गोष्टींचा सारासार विवेक होता। एका मर्यादेच्या चौकटीत राहून या सर्व गोष्टी केल्या जायच्या। जेव्हा हनुमंत लंकेत प्रवेश करतात त्याला लंकेनी त्यांना म्हणते, तू आज जातोयस पण एक लक्षात ठेव की आज चुकून सुद्धा भगवंताचं थोडंही विस्मरण होऊन देऊ नको, कारण ही लंका म्हणजे देहनगरीच आहे। आपले विचार, बुद्धीचा निश्चय याने आपल्या देहाचे लंकेत रुपांतरण होणार का रामराज्यात होणार हे ठरते। जसं की मी ठरवलंय की या दिवशी मी केंद्रात येणार, तेव्हा जर का मी दुसरा कुठला एखादा प्लॅन केला आणि तो टाळू शकत असून सुद्धा मी तिकडे गेले तर तो क्षण मी लंकेतच जगला असं म्हणता येईल। हेच आपली साधना, दैनंदिन सेवा याबाबत ऍप्लिकेबल आहे। मात्र येथे एक गोष्ट लक्षात येते की या लंकेचे रामराज्यात रुपांतरण होण्यासाठी सद्गुरूंवर दृढ निष्ठा श्रद्धा ठेवून सातत्याने साधना करायला हवी. त्यांच्या मुखातून घडणाऱ्या श्रवणानेच हे शक्य आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी एकच मागणे मागावेसे वाटते, आपल्यावरील श्रद्धा दिवसेंदिवस दृढ होत जावी आणि ती जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत दृढ राहावी. आता मी स्वामीजींना आशीर्वचन द्यावं अशी प्रार्थना करते. श्रीराम.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आज वर्ष प्रतिपदा गुढी पाडवा रामचंद्र वनवास संपून अयोध्येमध्ये परत आले, त्याचा आनंद गुढ्या उभारून नागरिकांनी साजरा केला. त्यांचं अयोध्येमधलं जे आगमन होतं ते स्वागतपूर्ण व्हावं म्हणून गुढ्या उभारल्या गेल्या. ही गुढी अयोध्यावासियांनी तेव्हा उभारली आणि सगळ्या भारतवर्षांनी स्वीकारली. आज हजारो वर्ष झाली पण हा दिवस आपण साजरा करतोच आहोत. तसंही पाहायचं झालं तर आपल्या देशाच्या परमार्थाच्या इतिहासामध्ये जे उत्सव साजरे केले जातात त्याच्यातला पहिला उत्सव रामनवमी आहे आणि तेव्हापासून तो साजरा होतो. गुढी पाडवा आहे आणि तेव्हापासून तो साजरा होतो. राम आणि कृष्ण या दोन महापुरुषांनी आपलं सगळं भावविश्व मनोविश्व व्यापून ठेवलेलं आहे. जसे दिवाळीचे दिवस आहेत ते बलिप्रतिपदा नरकचतुर्दशी हे श्रीकृष्णांच्या पराक्रमातून आपण साजरे करतो आणि आपल्या कुठल्याही उत्सवाला त्याच्या आधीच्या काळाची कोणतीही परंपरा नाही. रामचंद्रांपासून आणि श्रीकृष्णांपासून आपण हे उत्सव साजरे करतो. त्याच्या आधी देखील आपल्याकडे फार मोठे लोक होऊन गेले, अन्यायाच्या निवारणाकरता म्हणून परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय असा माझा अवतार आहे असं भगवंतांनी सांगितलं ते रामचंद्रांना लागू होतं. रामचंद्रांच्या आधी परशुरामांना देखील लागू होतं. रामचंद्रांच्या आधीचे जे अवतार आहेत त्याच्यामध्ये परशुराम हे एक अवतार आहेत. परशुरामांचं जे कार्य होतं तर ते समाजाची सुस्थापना व्हावी म्हणूनच होतं. ईश्वर कार्यार्थच त्यांचा अवतार होता. पण परमार्थाची प्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न रामचंद्र आणि श्रीकृष्णांनी केले. श्रीकृष्ण आणि श्री राम यांचे अवतार हे उद्धारक अवतार म्हणून समजले गेले. भगवान परशुराम, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचं जे कार्य झालं या कार्यामध्ये त्यावेळच्या समाजाचं देखील प्रतिबिंब दिसतं. समाजाप्रमाणे अवतार झाले, समाजाचं प्रतिबिंब दिसतं. भगवान परशुरामांचा अवतार त्याकरता तो तुलनेनी कितीतरी चांगला काळ असल्यामुळं श्रीकृष्णांचा जो काळ होता त्याच्यापेक्षा, अगदी श्रीरामांचा काळ होता त्याच्यापेक्षाही तो ईश्वरनिष्ठच समाज होता. त्याच्यामध्ये ज्या अनिष्ठता वाढायला लागल्या त्याकरता संहार आवश्यक झाला. परशुरामांचा अवतार होता पण तो काळ हा शांतीप्रिय आणि सद्वर्तनी अशा समाजाचाच काळ होता. तुलनेनी रामचंद्रांचा काळ देखील तसाच होता. रावणासारखी जर मंडळी सोडली तर सगळा समाज तसा सत्यप्रिय, उत्तम, धर्मप्रवण, नीती न्यायाला धरून कर्म करण्याची इच्छा धरणारा असाच होता. रामचंद्रांचा अवतार झाला त्याचं एक मुख्य कारण म्हणजे रावण वध हे नक्कीच आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे संहारक कारण होतं, विघातक कारण होतं, त्याच्याबरोबर विधायक कारण म्हणजे राज्य कसं असायला पाहिजे, राज्य शकट कसं चालायला पाहिजे याचाही आदर्श रामचंद्रांनी घालून दिला. रामचंद्र राजा म्हणूनच जन्माला आले जवळपास आणि राज्यपद त्यांच्याकडे चालत आली. त्यामुळे रामचंद्रांच्या जीवनाचं अजून एक उद्दिष्ट म्हणजे उत्कृष्ट राज्य कसं असावं, याचं एक कायम ज्याला माईलस्टोन असं म्हणू ते समाजापुढे ठेवणं हे रामचंद्रांचं काम होतं. रामचंद्रांच्या जीवनाचा अजून एक उद्देश होता तो म्हणजे भक्तीची स्थापना करणं हनुमंतांच्या योगानी. आणि पुढं शेकडो हजारो भक्त झाले की ज्यांनी रामचंद्रांच्या नावानी देखील समाज सुस्थिर ठेवण्यासाठी म्हणून मदत केली, समाजाच्या अंतःकरणामध्ये भक्तीची भावना प्रज्वलित करण्यासाठी म्हणून, जागती ठेवण्यासाठी म्हणून रामचंद्रांचा अवतार हा फार मोठा. त्या तऱ्हेने हनुमंत हे तर चिरंजीवच आहेत. जोपर्यंत रामकथा आहे, जोपर्यंत राम नाम आहे, तोपर्यंत हनुमंत आहेतच. हनुमंतांच्या बरोबरीने गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या इथं महाराष्ट्रात, समर्थांनी, आत्ता अगदी अलीकडे गोंदवलेकर महाराजांनी आणि भारतातल्या सगळ्या प्रांतामध्ये रामभक्त साधू खूप होऊन गेले आणि रामनामांनी उद्धार अनेकांचा झाला. रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. मानवी जीवनाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचं सुयोग्य पालन, कधीही त्याचं उल्लंघन नाही असं त्यांच्या जीवनामध्ये दिसतं. अमानवी शक्ती हात असताना देखील योद्धा म्हणून ते अप्रतिम होते. गायत्रींनी फार बरोबर सांगितलं की रामचंद्रांच्या बरोबर सर्वात शेवटपर्यंत राहिलं ते त्यांचं धनुष्य. त्यांच्या साधू स्वभावाबरोबर धनुष्य वागवणं हे त्यांचं वैशिष्ट्यच होतं. अशी व्यक्ती झाली नाही. वृत्तीने साधू आणि हातामध्ये धनुष्य, तसं जर पाहायचं झालं तर वृत्तीने साधू आणि साधू अशी व्यक्ती म्हणजे भगवान बुद्ध. पण रामचंद्रांचं वैशिष्ट्य म्हणजे कोदंडधारी म्हणूनच त्यांचं वर्णन केलं गेलं. भगवंतांनी देखील शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये रामशस्त्र भृतामहम अशी स्वतःची विभूती सांगितली. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम तो मी, हे शस्त्र कशा मर्यादेनी धारण करायचं आणि कोणत्या मर्यादेमध्येच वापरायचं याचं तारतम्य असणारा योद्धा म्हणून रामचंद्र, नाहीतर शस्त्र बाळगणारे खूप असतात. रामचंद्र हे त्यांचे जे त्या काळात जे देव होते त्या देवांचे भक्त होते. रामचंद्रांच्या काळात सर्वजण शिव हे एकमेव देव होते, सर्वजण शिवभक्त असत. रावण शिवभक्त होता, तसे रामचंद्र देखील शिवभक्त होते. ती मर्यादा रामचंद्रांनी भक्तीची भावना आणि भक्ताकडून असणारी अपेक्षा याचं कधीही उल्लंघन केलं नाही, जे रावणाकडून घडलं. रावणही मोठा शिवभक्त होता, पण एका बाजूनी भक्ती आणि दुसऱ्या बाजूनी दुष्कर्म ही एक विचित्र जोडगोळी रावणाच्या जीवनामध्ये दिसून येते. एवढंच नव्हे तर रामचंद्र इंद्रादी देवांच्या देखील आज्ञेत असल्यासारखे असे राहिले, त्यांनी कधी उल्लंघन केलं नाही. तर भगवान श्रीकृष्णांचं जीवन हे ब्रह्मदेवाला शासन, इंद्राला शासन, सगळ्यांचे गर्व हरण करणं, अशा एका टोकापर्यंत जाऊन पोचलं. म्हणून रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. कोणीतरी त्यांना अमर्याद मर्यादा पुरुषोत्तम असं देखील म्हटल्याचं मी ऐकलं. त्यांच्या मर्यादा मर्यादशील वर्तनाला मर्यादाच नाही, इतकं अमर्याद मर्यादेमध्ये राहणं, सगळ्या कर्तव्यांमध्ये मर्यादा. पुत्र म्हणून पुत्राच्या मर्यादेमध्ये, पिता म्हणून पित्याच्या मर्यादेमध्ये, राजा म्हणून राजाच्या मर्यादेमध्ये, पती म्हणून पतीच्या मर्यादेमध्ये कधीही मर्यादा सोडून वर्तन न करणारे रामचंद्र हे साधकांना आदर्शच आहेत. कारण मर्यादा नेहमीच तोडाविषयी वाटणारी, स्खलनशील असणारी, प्रसंगी अशी प्रकृती कशी आवरून धरावी हे रामचंद्रांकडूनच शिकावं. त्याच्या उलट भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार म्हणून ओळखले गेले. कोणत्याही मर्यादांमध्ये न राहता त्यांनी काम केलं. रामकृष्ण हे, रामचंद्र हे राजा म्हणूनच त्यांची कायम ओळख होती, तर श्रीकृष्णांची राजकारणी म्हणून ओळख झाली. त्यांना जे निर्माण करायचं होतं ते राजकारणाच्या योगाने त्यांनी केलं. स्वतः राज्य न चालवता श्रीकृष्ण राजा झाले नाहीत, पण ते जबरदस्त राजकारणी होते. पण राजकारण राजाला जितकं आवश्यक असतं तितकं रामचंद्रांना माहिती होतं आणि त्यांनी ते केलं देखील. अशा प्रकारे पूर्णावतार असणारे भगवान श्रीकृष्ण जे राजकारणी म्हणून कोणाला भावले, संतांना मात्र त्यांचं जे गोकुळातलं जीवन आहे तेवढंच अधिक भावलं. सगळ्या संतांनी गवळणी लिहिल्या. देवकी यशोदेस्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळी गेला, गोपींसाठी मी गोकुळात गेलो। बाकी रामचंद्रांच्या जीवनासारखं दुष्टांचा संहार इत्यादी या सगळ्या गोष्टी फार सरस पद्धतीने रामचंद्रांसारख्याच श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये नक्की होत्याच होत्या। रामचंद्रांचं वैशिष्ट्य असं की ते जिथं जात तिथं त्यांना नुसता पाहून देखील त्यांच्यावर विश्वास बसत असे। अगदी मृत्यू येत असताना देखील ज्या पद्धतीने त्यांनी वालीला सांगितलं मी तुला का दंड केला, त्या क्षणी वालीला असं वाटलं की यांनी आपल्याला मारलेलं असलं तरी देखील ही विश्वासार्ह व्यक्ती आहे। जो विश्वास हनुमंतांना मिळाला, अंगदाला मिळाला, विभीषणाला मिळाला, प्रजेला मिळाला, कैकईला मिळाला, रामचंद्र परत आल्यानंतर त्यांचं आपल्या तीनही मातांशी वर्तन हे एकसारखं झालं। सीतामाईंना देखील त्यांच्याकडून विश्वासच मिळाला। सीतामाईंचा त्याग केला ती एक वेगळी परिस्थिती असली तरी कोणाचाही त्याच्याविषयी काही गैरसमज नव्हता। कर्तव्य विरुद्ध कर्तव्य असा जर प्रश्न निर्माण झाला जीवनामध्ये, तर ज्याचं जीवन सार्वजनिक आहे आणि सार्वभौम राजा आहे त्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे स्वतःच्या स्वार्थाच्याही पलीकडे जाऊन, असा आदर्श रामचंद्रांनी मोठी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यांच्या जीवनामध्ये प्रस्थापित केला त्यांच्या निर्णयामुळे, ही सामान्य गोष्ट नाही। त्यामुळे रामचंद्रांचं जीवन म्हणजे विश्वास प्रेम, जसं श्रीकृष्णांचं जीवन हे सज्जनांकरता विश्वासच प्रेमच तसं। रामचंद्रांचे किती गुण गावेत, याला काही मर्यादा नाही। आणि एवढे गुण गात असताना देखील त्यांची वसिष्ठांच्या पुढे असणारी शरणता, विश्वामित्रांच्या समोर असणारी शरणता, नम्रता, संशय आपल्या स्वभावात कसा नसावा, आपल्या मनात पटकन संशय येतो। एखादी प्रकृतीच्या विरुद्ध गोष्ट झाली तर त्या व्यक्तीविषयी संशय येतो। भरत भेटायला आला तर लक्ष्मणाच्या मनात संशय आला, रामचंद्रांच्या मनात आला नाही। अनलेस अदरवाईज प्रूव्ड, त्यांचा विश्वासच असे, जर विश्वासघात झाला तरच, मग विश्वासघात झाला असं ते म्हणतील। एरवी रामचंद्रांचं वैशिष्ट्य म्हणजे समोरच्या व्यक्तीवर विश्वासच, संशय नाहीच, असं असल्यामुळे त्यांना देखील उदंड तऱ्हेने विश्वासच मिळाला। रामचंद्रांच्या गुणांचं चिंतन करणं आणि रामचंद्रांचं नाम घेत राहणं, रामचंद्र हे परमात्मा आहेत अशा पद्धतीने रामचंद्रांकडे पाहणं आणि परमात्म्याच्या गुणांचं रामचंद्रांच्या ठिकाणी जो अविकारी आहे, अव्यय आहे, निर्गुण आहे, त्यांनी देह धारण केलेली व्यक्ती म्हणून रामचंद्रांकडे पाहणं, हे सगळं भक्तीकरता, ज्ञानाकरता, आपल्या स्वतःच्या ठिकाणी गुणोत्कर्षाकरता अतिशय उपयोगी आहे. आजचा हा गुढीपाडव्याचा मोठा मंगलमय दिवस आज मुहूर्त आहे. आज नक्षत्र कोणतंही असलं तरी मुहूर्त समजला जातो. काही दिवस हे ज्योतिषशास्त्राने देखील बाजूला सारले. कोणतंही नक्षत्र असलं तरी आजचा दिवस शुभ समजला जातो. तो केवळ रामचंद्रांमुळं. असा हा दिवस आपण ध्यानाने साजरा केला. प्रथम ध्यान केलं आणि या मुलांनी जे सादरीकरण केलं, मीही तसा या मुलांवर विश्वासच टाकला. मी कार्यक्रम ठरवला आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगल्यात चांगलं ठरवा असं सांगितलं. तुमच्यासारखा प्रथमच मीही हा कार्यक्रम ऐकला. विश्वास टाकल्याशिवाय होत नाही. आपल्याला हवं तसंच यांच्याकडून वधवून घ्यायचं असं न करता कसा होतोय तो ते तरी पाहू असं म्हटलं तर हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. खूप चांगला झाला. सगळ्या मुलांचं मला खूप कौतुकही वाटलं. तुमचं अभंग गायन, तुमचं सामूहिक भजन, तुम्ही केलेलं निरूपण निवेदन हे सगळं अतिशय सुंदर होतं. आता आपण आपल्या गुढीपाडवा म्हणून जो लौकिकामध्ये आहे त्या तऱ्हेने सगळं काम करायला रिकामे झालो. ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत त्यांचा सण असेल, जावयांना काय मिळायचं ते मिळो, घरात गोडधोड पक्वान्न श्रीखंड गुलाबजाम काय जेवायचे असतील ते होत. आपण परमार्थ परमार्थाला प्राधान्य देऊन रामचंद्रांच्या आगमनाबद्दल आपल्या दारात गुढी उभारली, तशीच आपल्या अंतःकरणात प्रेमाची गुढी उभारली. आता आपण आपल्या नेहमीप्रमाणे हा जो सण म्हणून आहे तो सण त्या प्रकारे आपण साजरा करू. या सणाकरता, विशेष दिवसाकरता मंडळाच्या वतीने आणि माझ्या वतीनेही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हरिओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.